प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, जय महाराष्ट्र, जय भीम। मी श्री प्रमोद एकनाथ पिंगळे, आपला पप्पू पिंगळे, आपल्या पॅनल क्रमांक 12 क गटातून शिवसेना भाजपा व RPI महायुतीचा अधिकृत उमेदवार आहे। मी सुशिक्षित आणि स्थानिक उमेदवार आहे। मी आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे। माझी निशाणी धनुष्यबाण असून येत्या 15 जानेवारीला धनुष्यबाणासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा। आपला हक्काचा माणूस पप्पू पिंगळे।